ये जो देश है मेरा, स्वदेश है मेरा, या देशाला सुद्धा आपल्या सगळ्यांकडून सलामी अर्पण आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. तुम्हाला मी विचारलं होतं की असं कोण आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्यांना तुम्हाला सलामी देण्याची इच्छा आहे. हनुमानचा आता जस्ट मला कॉल आला होता.
हनुमान
बोला. हनुमान
मला तर मॅडम आपले जे वीर जवान असतात त्यांना सलामी द्यायची बा, कारण की आपल्या देशासाठी आपल्यासाठी आपण त्यांच्यामुळे एकत्रित आहोत म्हणून आपण त्यांच्यामुळे सुरक्षित राहू शकतो, त्यांच्यामुळे आपण झोप आपल्याला लागते, त्यामुळे तर आपण त्याला सलामी दिली पाहिजे आणि आपल्या देशाचे रक्षण करतात ते.
बरं, मग त्यांना तू काय सांगशील, तुझा काय मेसेज असेल त्यांच्यासाठी?
त्यांच्यासाठी मॅडम मी असंच देईल की त्यांनी जर आपल्या देशाची अशीच सेवा करावी, अशीच त्यांची रक्षा करावी.
ओके ओके, थँक्यू हनुमान. हनुमाननी आपल्या जवानांना, आपल्या सैनिकांना सलामी दिली आहे. तुम्हाला कुणाला सलामी द्यायची इच्छा होते? तुमच्या आयुष्यात असं कोण आहे ज्यांना तुम्हाला तुमची सलामी अर्पण करायची आहे? पटकन सांगा, कॉल करा 9607007935 वर. 9606007935 माझा नंबर आहे. कुणालाही तुम्ही सलामी देऊ शकता ज्यांना तुम्हाला असं वाटतं की हे डिझर्व करतात किंवा हे आपल्या लाईफमध्ये खूप जास्त महत्त्वाचे आहे. जसं मी सांगितलं, तुमचे आई वडील, मित्रपरिवार, बहीण भाऊ, आपल्या शहरातले पोलीस, किंवा मग तुम्ही स्वतःसुद्धा. तुम्हाला असं वाटत असेल ना की मी माझ्यासाठी खूप काय काय करत असतो, मी खूप जास्त सॅक्रिफाईस करत असतो, किंवा मी सगळं करतो त्यामुळे मी खूप भारी आहे म्हणून मला स्वतःला सलामी द्यायची, असं असेल तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता. पटकन कॉल करून सांगा कुणाला द्यायची आहे तुम्हाला सलामी. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.